नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे वांगडा मॉस्कोत भारत आनी रशिया हांचे मदीं जावपी 22व्या वर्सुकी शिखर सभेत सह अध्यक्षपण करतले. जम्मू काश्मीरात काल जम्मू विभागातल्या कठुआ जिल्ह्यात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्यात ज्युनियर कमिशन अधिकारी सहित 5 लष्करी सैनिक शहीद झाले आणि 5 जण जखमी झाले. केंद्र आणि राष्ट्रीय चाचणी एजन्सीक नीट यूजी पेपर लीक प्रकरणाचे सर्वोच्च न्यायालयान अहवाल दाखल करपाक सांगला. आसामात विध्वंसक हुंवाराक लागून आणिक 6 जणांक मरण आयिल्ल्यान वट्ट मरण आयिल्ल्यांचो आंकडो 72 झाला. आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मॉस्कोत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हांचे बरोबर 22व्या वर्सुकी भारत रशिया शिखर सभेत सह अध्यक्षपण करतले. वर्सुकी शिखर सभेत प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन संरक्षण, व्यापारी संबंध, गुंतवणूक संबंध, ऊर्जा, सहकार, शिक्षण, संस्कृताय आणि लोकांमधी दिवप घेवप अशा प्रश्नांचो नियाळ घेतले. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीविषयी भासाभास करतले. असे ब्रिक्स शांघाय सहकार संघटना G20 विषयी भासाभास करतले. परिषद आणि संयुक्त राष्ट्रसंघ यासारख्या विषयांचेही उलवप करतले. आयज प्रधानमंत्री मोदी रशियेतल्या भारतीय समुदायाकडेन संवाद साधतले. क्रेमलिपीतल्यान सैनिकांक फुलांची आर्गां ओपतले. त्या उपरांत मॉस्को प्रदर्शनात सुवातेर आशिल्ल्या रॉझेमोट मंडपाक भेट दितले. ह्या उपरांत दोनी फुडाऱ्यांमदी उलोवणी जातली. उपरांत प्रतिनिधी मंडळ पावण्यार उलोवणी जातली. दोन देशाच्या भोवडेच्या दुसऱ्या पावण्यार आयज ऑस्ट्रेलियाच्या चान्सलरा बरोबर आमंत्रणाचेर प्रधानमंत्री ऑस्ट्रियाक भेट दितले. ही प्रधानमंत्री मोदी हांची ऑस्ट्रियाची पहिली भेट आसतली. थंय ते प्रतिनिधी मंडळ पातळीचेर उलोवणी तशेंच ऑस्ट्रियन चान्सलर हांचे बरोबर उंचेल्या पावण्यावेली भासाभास करतले. जम्मू काश्मीरात काल जम्मू विभागातल्या कठुआ जिल्ह्यात झाल्या आतंकवादी हल्ल्यात ज्युनियर कमिशन अधिकारी सहित 5 लष्करी जवान शहीद झाले आणि 5 जण जखमी झाले. कठुआ जिल्ह्यातल्या बटनोटा गावात हा हल्लो झाल्याची माहिती आकाशवाणी जम्मूच्या खबराधारान दिली. जखमी जवानांक उपचारा खातीर बिलावार हांगच्या उपजिल्हा हॉस्पिटलात दाखल केले. काल दनपारा नेमान गस्त घालतना लष्करी वाहनांचेर आतंकवाद्यांनी ग्रेनाईट उडयले आणि उपरांत गोळीबारूय केलो. आसामात विध्वंसक हुंवाराक लागून आणिक 6 जणांक मरण आयले आणि मरण आयिल्ल्यांचो आंकडो 72 झाला. राज्यातली हुंवाराची परिस्थिती मातशी सुदारल्या, पूण 27 जिल्ह्यातल्या 22 लाखां परस चड लोकांक अजूनय हुंवाराची बाधा जाल्या. राज्यभरातल्या 91 महसूल मंडळातल्या 3,100 परस चड गावांचेर हुंवाराचो परिणाम झाला आणि 49,000 हेक्टरा परस चड पिकावळीचे लुकसाण झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पंगडांनी फाटल्या 24 वरात 218 जणांक सोडयल्यात. राज्य सरकारान 245 मदत शिबिरां आणि 298 मदत वितरण केंद्रां उभारल्यात. 53,000 परस चड लोक मदत शिबिरात आसात. उत्तर प्रदेशात तराई वाठारातल्या 6 जिल्ह्यातल्या 200 परस चड गावांचेर हुंवाराचो परिणाम झाला. हुंवार पिडीत वाठारांनी शाळा आणि महाविद्यालयां आयज बंद आसात. हुंवाराचो परिणाम झाल्ल्या वाठारांनी मजत आणि बचाव मोहिमे खातीर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ आणि पीएसी हांची हुंवाराची बाल्टियना तैनात केल्यात. पिलीभीत आडकून उरिल्ल्या लोकांक सोडोवपा खातीर वायुसेना वावुरतात. पिलीभीत, जखीमपूर, कुशीनगर, बलरामपूर, स्रावस्त्री आणि गोंडा जिल्ह्यातल्या जायत्या गावांनी न्हंयच्या पात्रात व्हड पावस पडिल्ल्यान आणि धरणाचे उदक सोडिल्ल्यान हुंवार आयला. सावस्तीत सुमार 44,000 लोकांची जाल्यार जखीमपुरात जिल्ह्यातल्या 30,000 परस लोकांची जीण विस्कळीत झाल्या. हुंवाराक लागून जायते गाव उदकांत बुडल्यात आणि रेल्वे आणि रस्तो येरादारीचेर परिणाम झाल्या. फुडल्या 24 वरात राज्याच्या उदेंत वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसात मध्य उदेंत, उत्तर उदेंत आणि उदेंत भारताच्या काय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. उपहिमालयन अस्तंत बंगाल सिक्कीम बिहार अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयाचेर ह्या महिन्याच्या 12 मेरेन उटंगराच्या पावसाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायला. मजगती फुडल्या 5 दिसान अस्तंत बंगाल झारखंड ओडिसा वाठारात बारीक ते मध्यम पावस आसतलो. उत्तर अस्तंत आणि मध्य भारतात तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काय वाठारांनी फुडल्या 2 दिसात घोग्यांनी पावसाची परिस्थिती असतली. गोय कोकण गुजरात मध्य महाराष्ट्र आणि दर्यादेगेवेल्या कर्नाटकात ह्या महिन्याच्या 12 मेरेन अशीच परिस्थिती उरतली जाल्यार फुडल्या 4 दिसात केरळ दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू आणि पुड्डुचेरीचेर बारीक ते मध्यम पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. तेलंगणाचे मुखेलमंत्री ए रेवंत रेड्डी हांणी सांगले सरकार राज्यात कुशळताय विकास विद्यापीठ म्हळ्यारूच स्कील डेव्हलॉपमेंट युनिव्हर्सिटी स्थापन करतले जाका लागून तरणाट्यांक रोजगार संद वाढोवपा खातीर गरजेची कुशळताय मेळोवपाक मजत जातली. गाचीबोली हांगाच्या अभियांत्रिकी कर्मचारी महाविद्यालयाक भेट दितना उद्योजकांनी कुशळताय विद्यापीठ संबंधी दिल्ल्या निवेदना उपरांत मदीं जावपी विधानसभा अधिवेशनाच्या काय दिसांनी आदी स्कील डेव्हलॉपमेंट युनिव्हर्सिटी संबंधी प्रस्ताव हाडपाचो निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांक आणि उद्योजकांक केलो आणि सांगले हो प्रस्ताव मेळ्ळ्या उपरांत 24 वरां भितर सरकार निर्णय घेतले. अभियांत्रिकी कर्मचारी महाविद्यालयाच्या आवारात कुशळताय विकास विद्यापीठ स्थापन करतले कारण सगळ्या आयटी कंपनी आणि उद्योजकांक लागी असा असे मुखेलमंत्र्याचे मत असा. कुशळताय विकास विद्यापीठाचे अभ्यासक्रम आणि उद्योगधंद्याच्यो गरजो मतीत दवरून अभ्यासक्रम तयार करचे असे रेवंत रेड्डी हांनी सुचयले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनान 4 फावटी ऑलिम्पियन आणि 2012 ऑलिम्पिक खेळा सर्तीत दादल्यांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी कांस्य पदक जिखपी गगन नारंग हाका पॅरीस 2024 ऑलिम्पिक खेळात वाटो घेवपी भारतीय पंगडाचो शेफ दी मिशन म्हणून नेमणूक केल्या. ही सर्त 26 जुलय सावन सुरू जाता. एमसी मेरी कॉम हांच्या सुवातेर ते खेळतले. लोकसभा वेंचणुके उपरांत आयज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा केरळाक भेट दितले. तिरुवनंतपुरम जावपी राज्य भारताचे विस्तारित कर्मचारी बसकेत आणि हेर महत्वाच्या बसकांक ते हाजीर रावपाचे असतात. हालीच जाल्ले लोकसभा वेंचणुकेत भाजपान केरळात सुवाती उक्त्यो केल्यो आणि दर मतांचो आकडोय बी खूप वाढला. त्रिशूर लोकसभा मतदारसंघात अभिनेतो राजकारणी सुरेश गोपीन 72,000 मतांनी जिखून भाजपाक एक मार्गदर्शक ध्येय साध्य केले. हे जैत केरळातले पक्षांचे पहिले लोकसभा मतदारसंघ. येवपी थळावी वेंचणूक आणि विधानसभा वेंचणूक पळोवन संघटनात्मक नदरेन जेपी नड्डा हांची ही भेट खूप महत्वाची असतली. 5,433 यात्रेकरूंचो आणि एक गट काश्मीर देगणातल्या अमरनाथ लेण्याच्या यात्रेखातीर जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास बेस कंपन्यातल्यान भायर सरलो. सकाळी 213 वाहनांचो यात्रेकरू बेस कॅम्पनातल्यान भायर सरले. त्या पंगडात 4,203 दादले 1,117 बायलो 18 भुरगी 83 साधू आणि 12 भिक्षुकू आशिले. तातूंतले 1,971 यात्रेकरू सकाळी 3:13 वरांचेर बळटात आणि सकाळी 4:03 वरांचेर पहलगाम बेस कॅम्पाक गेले आणि थंयच्यान ते पवित्र लेण्याक फुडलो प्रवास करतले. जम्मू काश्मीरात दक्षिण काश्मीर हिमालयात वर्सुकी श्री अमरनाथ तीर्थयात्रा सुटसुटीतपणान चल्ल्या. ही यात्रा रक्षाबंधना दिसा सोपतली. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रशियेचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हांच्या वांगडा मॉस्कोत भारत आणि रशिया हांच्या मदीं जावपी 22व्या वर्सुकी शिखर सभेत सह अध्यक्षपण करतले. जम्मू काश्मीरात काल जम्मू विभागातल्या कठुआ जिल्ह्यात झाल्या आतंकवादी हल्ल्यात ज्युनियर कमिशन अधिकारी सहित 5 लष्करी सैनिक शहीद झाले आणि 5 जण जखमी झाले. केंद्र आणि राष्ट्रीय चाचणी एजन्सी नीट यूजी पेपर लीक प्रकरणाचेर सर्वोच्च न्यायालयान अहवाल दाखल करपाक सांगल्या. आसामात विध्वंसक हुंवाराक लागून आणिक 6 जणांक मरण आयिल्ल्यान वट्ट मरण आयिल्ल्यांचो आंकडो 72 झाला. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस मुंबय आणि महाराष्ट्राच्या काय वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.